थोडी देखील आवश्यकता नाही. आणि खरं पाहायचं झालं तर तितका वेळ देखील आपल्याकडे नाही आहे. आपण थोडक्यात भगवद्गीतेचं महात्म्य जाणण्यापूर्वी त्याच्याबद्दल त्याची थोडीशी पार्श्वभूमी देखील जाणून घेऊया की संपूर्ण वेद आहेत. वेद या शब्दाचाच अर्थ आहे ज्ञान. पूर्वी लोक इतके बुद्धिमान होते, इतके विद्वान असायचे की ते केवळ एका अधिकारी व्यक्तीकडून ज्यावेळी ते श्रवण करायचे त्यावेळी त्यांच्या ते वाक्य आणि वाक्य स्मरणात राहायचं. त्यांना श्रुतीधर म्हटलं जायचं. श्रुती म्हणजे ऐकल्यावर त्यांचे ते धारण करू शकायचे. त्यामुळे वैदिक साहित्याची रचना किंवा लिखित स्वरूपात असं वैदिक साहित्य नव्हतं. समजा मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, त्यांनी पुढच्याला सांगितलं, अशा पद्धतीनं हे ज्ञान चालत येत होतं. त्यामुळे लेखी स्वरूपाची गरज नव्हती. परंतु काळाच्या ओघामध्ये जसं आपल्याला ठाऊक आहे चार युग आणि आता जे युग आहे कलियुग चौथं युग, तर यामध्ये वर्णन येतं या कलियुगातील लोक कसे असतील. मंदा सुमंद मतयो मंद भाग्या, की त्यांची मती बुद्धी कशी असेल. यांची म्हणजे कोणाची? आपली. दुसरे कोण नाही, आपण स्वतः या कलियुगातील बद्धजीव. आपली बुद्धी कशी आहे? मंद आहे. आपण कबूल करत नाही. आपल्याला वाटतं आपण प्रगती केलेली आहे, आपण कॉम्प्युटर निर्माण केले आहेत आणि एकदम कॉम्पॅक्ट सगळं. आता कॉम्पॅक्टचा जमाना आहे. सगळं अत्यंत थोड्याशा जागेत आपण अनेक काही साठवू शकतो. परंतु खरं पाहायचं झालं तर ही उलट आपण स्वतःचीच मर्यादा कबूल करतो की बुद्धीत मावत नाही म्हणून तुम्हाला त्या संगणकामध्ये कॉम्प्युटरमध्ये आपल्याला स्टोअर करावं लागतं. तर म्हणून भगवंतांना देखील कळलं की या कलियुगामध्ये लोक हे ज्ञान आहे ते धारण करू शकणार नाहीत. म्हणून त्यांनी स्वतः एक विशेष अवतार घेतला की ही सगळी वैदिक साहित्य याची रचना करण्याचं. आणि हा अवतार म्हणजेच व्यासदेव, भगवंतांचाच साहित्यिक अवतार. मायामुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपा कृष्ण कहिला वेद पुराण. की जर जीवाला, बद्ध जीवाला, आपण या जगामध्ये जे आहोत, जर आपल्याला भगवंत कोण आहेत, भगवंतांना प्राप्त कसं करायचं, आनंदी आणि समाधानाचा मार्ग कसा प्राप्त करायचा, याची जर तीव्र इच्छा निर्माण झाली तर आपल्याला एका मार्गदर्शनाची गरज आहे, एका नकाशाची गरज आहे. बरोबर. जसं आपण पाहतो की खजिना असतो कधी कधी, मग त्याचा एक नकाशा दिला असतो, पूर्वजांनी नकाशा ठेवला असतो की हे बघा हा खजिन्याचा नकाशा आहे. मग खजिन्याचा शोध चालू होतो. लहान मुलं पण खेळतात खजिन्याचा शोध. आणि त्यामध्ये मी सांगितलं असतं की इथून इथे जावा ट्रेजर हंट, इकडून इकडे तिकडून तिथे, थोडं पूर्वेला थोडं इतके, अशा रीतीनं त्यामध्ये संकेत देण्यात आले असतात. आणि जर योग्य तो नकाशा पालन केल्यावर आपल्याला तो खजिना प्राप्त होऊ शकतो. तसंच प्रत्येक जीव या जगामध्ये आनंदाचा सुखाच्या खजिन्याचा शोध घेत आहे. त्याला वाटतं की मला संपत्ती प्राप्त झाली, प्रसिद्धी प्राप्त झाली किंवा थोडं काहीतरी सुख इंद्रियांवर आधारित किंवा मानसिक सुख प्राप्त झालं म्हणजे हे खरं सुख आहे. पण हा खरा सुखाचा साठा नसतो. ते केवळ एक सुखाचं प्रतिबिंब असतं. जसं आपण आपल्याला ठाऊक आहे की जसं उन्हाळ्यामध्ये वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं की वाटणीला वाटतं की हे पाण्याचा साठा आहे. पण जसजसं तो वाळवंटामध्ये पुढे जात राहतो तसतसं ते पाणी पुढे पुढेच जात राहतं. आणि त्याला वाटतं की अखेर मला हे पाणी मिळालं. आणि तो मुठीमध्ये ओंजळीमध्ये पाणी घेतो आणि तोंडात टाकतो. पण काय मिळतं त्याला? गरम बाळू, जी घेतल्यामुळे त्याचं तोंड पोहतं. त्याचप्रमाणे आपण आनंदाचा शोध घेत एक एक टप्पे, एक मजली झालं दोन मजली होईल, दुचाकी झाली चार चाकी येईल, साधा फोन आहे सेलफोन येईल, असे आपल्याला वाटत की आपण मजले किंवा आपल्या कल्पना व्यापक करत जाऊ, पण अंततः मृत्यूनंतर हे सगळं काही हिरावून घेतलं जातं आणि कधी कधी मृत्यूच्या आधी देखील। तर म्हणून हे नाशवान आहे आणि खरा खजिना काय आहे हे दाखवण्यासाठी भगवंत स्वतः अवतरित होतात व्यासदेवांच्या रूपात आणि जीवेर कृपा कृष्ण कैला वेद पुराण, जीवावर कृपा करण्यासाठी भगवंत वेदांची आणि पुराणांची रचना करतात। पण वेद आणि पुराण हे पण इतके व्यापक आहेत की ते वाचायसाठी आपल्याला वेळ देखील नाही आणि वाचून आपल्याला समजणार देखील नाही, कारण ते आहेत संस्कृतमध्ये। संस्कृत शिकलं तरी प्रत्येक वेगवेगळे अर्थ लागू शकतात आणि ते शिकून पालन करेपर्यंत आपलं आयुष्य संपत आलं असेल। तर व्यासदेवांनी ज्यावेळी ही रचना केली 18 पुराणे 108 उपनिषद महाभारत रामायण वगैरे आणि ही रचना व्यासदेवांनी केली, परंतु त्यानंतर ज्यावेळी महाभारत आपल्याला सर्वांना हे परिचित आहे, त्यांनी संपूर्ण महाभारत सांगणार नाहीये, परंतु महाभारतामध्ये जो प्रसंग की सुरुवातीपासूनच कौरव आहेत ते पांडवांना सतत त्रास क्लेश देत होते आणि पांडव हे स्वभावतःच नम्र आणि सुशील होते। धृतराष्ट्र हा कौरवांचा अंध पिता होता आणि आचार्य सांगतात तो केवळ भौतिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या अंधळा नव्हता, परंतु पुत्र स्नेहामुळे आणि कुसंगतीमुळे तो नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील अंध होता। त्याला आध्यात्मिक दृष्टी नव्हती, नैतिक दृष्टी देखील नव्हती, केवळ पुत्र स्नेहामुळे मुलाच्या प्रेमापोटी तो दुर्योधन जे म्हणेल ते करायला तयार होत होता। आणि आपल्याला ठाऊक आहे की कशा पद्धतीनं दुर्योधन आणि इतर त्याची भावंड आहेत ते सतत त्यांना छळण्याचा प्रयत्न करत होते आणि अनेक वेळा त्यांनी त्यांना ठार मारण्याचा कट देखील रचला, परंतु भगवंतांचा आश्रय घेतल्यामुळे भगवंतांच्या आणि भक्तांच्या योजनेमुळे पांडव सदैव सुखरूप राहिले। आणि त्यानंतर आपल्याला ठाऊक आहे की कशा पद्धतीनं दुर्योधनने अनेक कटकारस्थानं रचली आणि अंततः त्यांना वनवासात पाठवण्यात आलं, अज्ञातवास एक वर्ष सहन करावा लागला आणि पांडवांची काही फार अपेक्षा नव्हती। त्यांची अपेक्षा काय होती, काय अपेक्षा होती, हा किमान मला आम्हाला 5 गावं ओसाड का असेना, क्षत्रिय म्हणून आमचं धर्म आहे की राज्य करणं, म्हणून 5 ओसाड गावं जरी आम्हाला मिळाली तरी आम्ही आनंदी आहोत। पण दुर्योधनने उत्तर काय दिलं, सुईच्या टोकावर मावेल इतकं जरी राज्य हवं असेल तर तुम्हाला युद्ध करावं लागेल। स्वतः भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून गेलेले, भगवान श्रीकृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, सहस्रावधी लक्ष्मींचे स्वामी आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत, ते भगवंत एका साध्या दूताच्या भूमिकेत, एक निरोप घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत ते तिथे गेले। पण दुर्योधन अवजानंती मामूढा, दुर्योधन हा अहंकारामुळे उन्मत्त झालेला आणि त्यामुळे तो भगवंतांना भगवंत म्हणून पाहू शकला नाही, उलट त्याने काय केलं, याला अटक करा म्हणून आदेश दिला। भगवान श्रीकृष्णाने त्याला विश्वरूप दाखवलं, बघा अर्जुनाच्या आधी त्याला विश्वरूप दाखवण्यात आलं, पण तो म्हटला हा बहुरूपी मायावी याच्याकडे काहीतरी योगी आहे, योगिक शक्ती, याला अटक करा, पण भगवंतांना कोणी पकडू शकत नाही। तर त्यामुळे युद्ध आता अटळ होतं आणि समोरासमोर आता कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरवांची सेना आणि पांडवांची सेना समोरासमोर उभी ठाकली होती. दुर्योधनच्याकडे 11 अक्षोणी सैन्य होतं आणि पांडवांकडे भगवान श्रीकृष्ण आणि 7 अक्षोणी सैन्य होतं. दुर्योधनला वाटलं कारण भगवान श्रीकृष्णांनी आधीच जाहीर केलेलं घोषित केलेलं की मी युद्धामध्ये कोणत्याही प्रकारे भाग घेणार नाही, मी युद्धामध्ये शस्त्र हाती घेणार नाही. त्यामुळे दुर्योधनला वाटलं की श्रीकृष्ण काही आपल्या कामाचे नाही, पण मला तुमची नारायणी सेना हवी. म्हणून दुर्योधननं काय केलं, जी यदुसेना नारायणी सेना स्वतःकडे घेतली. हा त्याचा भौतिक दृष्टिकोन होता. त्याला वाटलं की ही सेना आपल्याला विजयी करेल. आणि अर्जुनाला वाटलं, त्याचा भक्तिमय दृष्टिकोन होता, म्हणून त्याला भगवान श्रीकृष्णां आपल्याकडे यावेत अशी इच्छा व्यक्त केली. भगवान श्रीकृष्ण म्हणून पांडवांच्या बाजूने होते, पण ते शस्त्र उचलणार नव्हते. तर अशा रीतीनं हे युद्धभूमीवर कौरव आणि पांडव एकत्र जमलेले होते. आणि आता दुर्योधन अत्यंत व्याकुळ चिंतातूर अवस्थेमध्ये, सॉरी धृतराष्ट्र हे अत्यंत व्याकुळ आणि चिंतातूर अवस्थेमध्ये होते. आणि ते स्वतःचे जे सचिव चिटणीस जे संजय आहेत त्याला विचारतात. काय विचारतात? धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजया. बघा, गीतेची सुरुवात धृतराष्ट्रापासून होते. पण काय विचारतात ते धृतराष्ट्र? काय विचारतात? हे संजय, मला सांग की युद्धाची इच्छा करणारे कौरव आणि पांडव ज्यावेळी धर्मक्षेत्र म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या कुरुक्षेत्र या भूमीवर एकत्र आले, कि मकुर्वत त्यांनी काय केलं, काय केलं? युद्धासाठी सज्ज झाले, हातात शस्त्र घेतली, शंख पण वाजवले, शंख नंतर वाजवण्यात आले, पण काय केलं, काय करणार, काय केलं असेल? नक्कीच युद्ध केलं असणार आहे. पण ही भीती होती कोणाच्या मनात? धृतराष्ट्राच्या मनात. का? म्हणून तो पहिलेच दोन शब्द फार मार्मिक वापरतो की धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे. कसलं क्षेत्र आहे? धर्मक्षेत्र, जिथे त्याच्या पण पूर्वजांनी आणि देवी देवतांनी देखील अनेक यज्ञ अनेक विधी तिथे पार पाडलेले. आणि अशा भूमीवर जिथे धर्माचं आचरण करण्यात आलेलं, तिथे माझे पुत्र कुठल्या बाजूने युद्ध करतायत? अधर्माच्या बाजूने. ही त्याला आतून जाणीव होती. म्हणून तो असा अप्रत्यक्षपणे विचारतोय की काय होणार आता, ही भीती त्याच्या मनामध्ये होती. आणि संजयला का त्यानं विचारलं? कारण संजयकडे व्यासदेवांच्या कृपेमुळे त्याला पण दिव्य दृष्टी प्राप्त झालेली. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, दिव्य ज्ञान आहे ते हृदयातून प्रकट होतं. तर संजय आहे, त्याला हे दृष्टी लाईव्ह टेलिकास्ट असतं, जसं परवा मॅच फार लोकांना हौस असते लाईव्ह मॅच बघायची. तर पूर्वीचा काळ म्हणजे जिथे काही आदिवासींचा काळ नव्हता जसं समजलं जातं, पण हा आपल्यापेक्षा प्रगत आणि आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेला असा काळ होता. म्हणजे जितके मागे जाऊ तितकं आपल्याला कळेल की आपल्यापेक्षा किती ते प्रगत आहे. म्हणून संजयला त्या क्षणी तिथून दिसत होतं की रणभूमीवर काय चाललेलं आहे. आणि त्यावेळी धृतराष्ट्राला संजय वर्णन करून सांगायला लागतो की दोन्ही सैन्य उभं राहिलेलं आहे आणि अर्जुनानं त्याच्या सारथ्याला, म्हणजेच कुणाला? भगवान श्रीकृष्णाला सांगितलंय की सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयितुम अच्युत, कि हे अच्युत आहे श्रीकृष्ण, माझा रथ तू दोन्ही सेनेच्या मधोमध उभा कर. मी पाहू इच्छितो की कुणाकुणासोबत मला युद्ध करायचं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हे हुशार तर आहेतच, पण फार त्यांची योजना विशेष असते. भगवान एकाच कृतीमधून अनेक अनेक बाण काय म्हणतो अनेक एका दगडात अनेक पक्षी आपण म्हणतो ना, ही म्हण भगवंतांवरून आली आहे असं मला वाटतं. कारण भगवंत अनेक अनेक कार्य संपन्न करतात एकाच कृतीतून, हे आपल्याला दिसून येईल इथे. भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, कुठे रथ उभा केला, जिथे कोण अनोळखी लोक आहेत असे त्या ठिकाणी नाही. भीष्म द्रोण असे जे रथी महारथी आणि ज्यांच्यावर अर्जुनाचं अतोनात प्रेम होतं अशा लोकांसमोर रथ उभा करण्यात आला. आणि भगवंत जसं शेवटी वर्णन येतं, योगेश्वर आहेत, सर्व योगिक सिद्धींचे ते स्वामी आहेत. आणि भगवंत कुणालाही प्रभावित करू शकतात, तर भगवान श्रीकृष्णांनी आपली जी अंतरंग योग माया शक्ती आहे त्याद्वारे अर्जुनाला मोहित केलं. आणि अर्जुनाला असा काही भाव निर्माण झाला की खरं तर तो स्वतःचा द्वेष म्हणा किंवा स्वतःला स्फुरण करावं म्हणून बघू इच्छित होता की आणखीन मला द्वेषानं युद्ध करता येईल, कोण कोणा जरा बघू दे. हे क्षत्रियांचा स्वभाव आहे, त्यांना आणखीन त्यांचं रक्त उसळून निघतं असे विरुद्ध पक्ष बघितल्यावर. पण भगवंतांनी काय केलं, इमोशनल ब्लॅकमेल शब्द ऐकला तर अर्जुनाला अशा ठिकाणी नेण्यात आलं. आणि अर्जुन पाहिलं त्यानं, अरे भीष्म ज्यांनी त्यांच्या अंगाखांद्यावर मी वाढलो, द्रोण ज्यांच्याकडून मी कला अवगत केली, आणि कौरव तरी कोण आहेत, शेवटी माझे भाऊच आहेत, यांच्या बरोबर मी कसं काय युद्ध करू. आणि अर्जुन स्वतः शोक व्यक्त करायला लागला, अर्जुन विषाद योग पहिला अध्याय, की सीदंती मम गात्राणी मुखश्च परिशिष्यते, की माझे जे गलित गात्र म्हणतो ना आपण, माझे जे सगळे अंग अवयव आहेत ते हलायला लागलेत, मुख तोंड आहे ते कोरड पडायला लागली आहेत. का, गांडीव धनुष्य ते हस्तात, जो त्याचा नेहमी विजय मिळवून देणारा गांडीव धनुष्य आहे ते त्याच्या हातातून निसटायला लागलं. का, कारण किमनो राज्येन गोविंद, मला हे राज्य मिळून काय उपयोग, हे राज्य मिळालं तर ज्यांच्या बरोबर मी आनंद घेईन उपभोग घेईन तेच लोक माझ्या समवेत नसतील, माझे पितामह भीष्म, माझे गुरुवर्य द्रोण आणि माझे भावंड यांच्याबरोबर मी आनंद घेणार असेल तर तेच लोक नसतील, तर हे राज्य हे सुख याचा मला काय उपयोग. आणि अर्जुन इथपर्यंत आला की भैक्षमपी लोक आहे, की मी या जगामध्ये भिक्षा मागून भीक मागून जगेन. पण परत त्याला आतून जाणीव होत होती की नाही, मी क्षत्रिय आहे, मला लढलं पाहिजे. पण इतका तो भावविवश झालेला की तो स्वतःला सावरू शकत नव्हता, इतका तो गोंधळून गेलेला. त्याच्या गोंधळण्याचं आपण कल्पना करू शकत नाही, सर्वोच्च स्थितीत गोंधळण्याच्या तो पोहोचलेला. आणि मग त्याला कळलं की आता मला श्रीकृष्णांना माझा नेहमीसारखा मित्र म्हणून चालणार नाही, म्हणून चालणार नाही, मला आता एका वेगळ्या भूमिकेचा स्वीकार केला पाहिजे, मला आता त्यांचा गुरु म्हणून स्वीकार केला पाहिजे, तेच मला खरं ज्ञान सांगू शकतील. अर्जुन काय म्हणाला, कोणता तो प्रसिद्ध श्लोक आहे, कार्पण्य दोषो पहत स्वभावात पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. अर्जुन म्हणाला कार्पण्य दोषो अपहत स्वभाव, कि पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, कि माझं चेता माझी बुद्धी आहे ती गोंधळून गेलेली आहे, आणि माझ्यासाठी यच्छ्रेयस्यात, श्रेय म्हणजे काय, माझ्यासाठी चांगलं काय, अंतत चांगलं काय आहे, श्रेयस्कर काय आहे ते ब्रूही, ब्रूही म्हणजे सांगा, तन नाही मला सांगा. आणि त्याला माहित होतं भगवंत कधी सांगतील, शिष्यस्ते हम, मी ज्यावेळी आता मी शिष्य म्हणून तुमच्या समोर उभा आहे, मी आता तुमचा मित्र नाही आहे, मी तुम्हाला आता खांद्यावर हात टाकणार नाही, मी आता तुमच्या चरणाशी लीन झालेलो आहे, तुम्ही मला सांगा, शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम, मी आता प्रपन्न म्हणताना शरण आलो आहे मी तुम्हाला। आणि या भूमिकेत अर्जुन आला आणि सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांनी त्याला प्रोत्साहन दिलं, पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केवळ प्रोत्साहन दिलं नाही, त्याचबरोबर अर्जुनाला निमित्त बनवून संपूर्ण मानव जातीला दिव्य ज्ञान जे आहे ते प्रदान केलं। असं श्रील प्रभुपाद अत्यंत सोपं आणि सुंदर उदाहरण देतात की अर्जुनाला निवडण्याचं कारण काय आहे, भक्तो सीमे सखा चेती रहस्यमेत उत्तमम। भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात गीतेत की अर्जुना तू माझा भक्त आहेस, माझा सखा आहेस आणि तू माझा द्वेष देखील करत नाही, म्हणून मी हे ज्ञान तुला सांगत आहे। म्हणून अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत निकटवर्ती पार्षद होता आणि भगवंतांना विश्वास होता की अर्जुनाद्वारे मी हे ज्ञान इतरांना सर्व पुढे येणाऱ्या काळासाठी मी हे ज्ञान प्रदान करणार आहे। जसं श्रील प्रभुपाद उदाहरण देतात की ज्याला आपण मराठीत म्हणतो लेकी बोले सुने लागे, ज्यावेळी सून नवीन येतो घरात त्यावेळी जी सासू असते ती काय करते, डायरेक्ट थेटपणे सुनेला सांगत नाही, आमच्या घरात असं चालत नाही असं नाही म्हणत, काय करते, अगं सुने तुला एवढं कळत नाही, कबशी इथे ठेवायची असते, सुमा कोणाची 25 वर्ष तिथंच त्या घरात राहणारी मुलगी आहे, पण तिला हे 25 वर्ष राहणाऱ्या मुलीला एवढं कळत नाही का आईची रीत काय आहे, पण ते सुनेला माहीत नाही आहे आणि सुनेला सांगायचं कसं थेटपणे, म्हणून ती सुनेचा वापर सुनेला सांगण्यासाठी करते, लेकी बोले सुने लागे। तसाच अर्जुन हा हक्काचा भक्त आहे आणि अर्जुनाद्वारे भगवंतांना हे ज्ञान आपल्यासारख्या जीवांना प्रदान करायचं होतं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निवडलं। आणि मग पूर्ण गीतेचा विषय त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी सांगितला। या गीतेमध्ये प्रमुख 5 विषय भगवान श्रीकृष्ण विशद करतात, 5 विषयांवर भगवान श्रीकृष्ण चर्चा करतात। कोणते ते 5 विषय? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म। ईश्वर म्हणजे भगवान, जीव म्हणजे त्यांचे अंश, प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती तसंच आध्यात्मिक प्रकृतीविषयी भगवंत सांगतात, काळ जी भगवंतांची एक अचिंत्य अशी वेगळी शक्ती आहे आणि कर्म कोणकोणत्या प्रकारचे कर्म आहेत। तर आज आपण गीतेच्याच आधारे हे 5 विषय सारांशात समजून घ्यायचा प्रयत्न करूया, ज्यावर श्रील प्रभुपादांनी अत्यंत सुंदर रीतीनं इतर आचार्यांचा उल्लेख किंवा दाखले घेऊन प्रभुपादांनी सुंदर रीतीनं हे समजावून सांगितले की स्वतः अर्जुन पहिला विषय ईश्वर की भगवंत, की अर्जुन स्वतः भगवान श्रीकृष्णांना भगवंत म्हणून स्वीकार करतो की परम ब्रह्म परम धामम पवित्रम परमं भवान, की भगवंता तुम्ही कोण आहात, परब्रह्म आहात, सर्व आत्म्यांचे स्त्रोत आणि सर्व आत्म्यांचे स्वामी आहात, परम ब्रह्म परम धामम तुम्ही परम पवित्र आहात। आणि अर्जुन म्हणतो मी स्वतः एकटाच हे म्हणतोय असं नाही, असितो देवलो व्यास, असित देवल व्यास असे महान आचार्य यांनी तुमचा भगवान म्हणून स्वीकार केलेला आहे। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे व्यासदेवांनी ज्यावेळी भगवद्गीतेमध्ये म्हटलं की अर्जुन उवाच ते म्हटले, संजय उवाच म्हटले, धृतराष्ट्र उवाच म्हणजे म्हणाले असं ते म्हटले, पण श्रीकृष्ण उवाच असं ते म्हणाले नाही, ते काय म्हणाले, भगवान उवाच। भगवान उवाच का? भगवान म्हणजे कोण? श्रीकृष्ण हे तर नक्कीच आहे, पण भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे? हा, 6 ऐश्वर ज्यांची आहेत, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्त्रिय ज्ञान वैराग्यम चैव षण्णा भगवती इति गिना, की ऐश्वर्य सर्व संपत्ती ज्यांच्याकडे आहे समग्र ऐश्वर ज्यांच्याकडे आहे, संपत्ती ज्यांच्याकडे आहे, ऐश्वर्याचे समग्र असे वीर्य ज्यांच्याकडे, सर्व शक्तीचे जे स्वामी आहेत, यश ज्यांची यश किंवा कीर्ती त्रिकालाबाधित आहे, तिन्ही काळामध्ये ज्यांचं यश गौरव केला जातो, श्री किंवा ज्यांचं सौंदर्य हे पण कंदर्प जे कामदेव आहेत त्यांना पण मोहित करणार आहे, ज्ञान बघा भगवान श्रीकृष्ण सर्वात ज्ञानी आहेत, अर्जुनाला गीता सांगण्यापूर्वी भगवंत स्टडी रूमला गेले नाहीत, जरा अर्जुनाला गीता सांगायची आहे 700 श्लोक, आता 700 मध्ये थोडे म्हणजे उरलेले श्लोक मला सांगायचे आहेत, पाठांतर केलं नाही त्यांनी, कारण का वेदश्च सर्वे अहमेव वेद्य वेदांतकृत, भगवंत कोण आहेत, वेदांतकृत, वेदांची रचना करणारे पण भगवंत आहेत, आणि वेदांतचा उद्देश आहे भगवंतांना जाणणं, म्हणून भगवंतांना तयारी करावी लागत नाही, म्हणून भगवंतांनी गीता सांगितली जवळजवळ साधारण पाऊण तासामध्ये भगवंतांनी गीता सांगितली, पण ती समजून घ्यायला आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात, माहित नाही आपला कितवा जन्म आहे किंवा किती घ्यावे लागतील, एक श्लोक जरी समजून घ्यायचा झाला तरी, तर ज्ञान आणि त्याचबरोबर वैराग्य अशी सहा ऐश्वर्य ज्या व्यक्तीमध्ये संपूर्ण मात्रेमध्ये आहेत ती व्यक्ती म्हणजे कोण, भगवान, म्हणून भगवान उवाच, आणि त्याचबरोबर स्वतः भगवंत देखील सांगतात अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्व प्रवर्तते, मी सर्वांचा प्रभू आहे, माझ्यापासून सर्व गोष्टी निर्माण होतात, मत्ता परतरम नान्यत किंचिदस्ती धनंजया मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, कि माझ्या पलीकडे कोणतंच तत्व उरत नाही आणि माझ्यावरच सर्व काही आधारित आहे, जसं एका माळेमध्ये, जसं या माळेमध्ये या हारामध्ये सगळी फुलं ओवलेली आहेत पण दोरा धागा आपल्याला दिसत नाही, मूर्ख व्यक्ती म्हणू शकते की याच्यामध्ये धागा नाही, पण खरं तर धागाच हा सर्व फुलांचा किंवा माळ्यांचा आधार असतो, तसंच सगळं काही भगवंतांवर आधारित आहे, पण भगवंत प्रत्यक्ष म्हणजे दिसून येत नाहीत, केवळ भक्तच त्यांना पाहू शकतो, असं अनेक ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात, मया अध्यक्षेय प्रकृती सूयते सचराचर, माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या नियंत्रणाखाली ही जी प्रकृती भौतिक आणि आध्यात्मिक माझ्या नियंत्रणाखाली कार्य करते, तर म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवंत हे सर्व जीवांचे सर्व भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृतीचे स्वामी आहेत, आणि आता ते गीतेमध्ये वारंवार स्वतः उल्लेख करतात, अर्जुनाने पण याचा स्वीकार केलेला आहे, व्यासदेव पण हेच परत त्याला दुजोरा देतात, आणि त्याशिवाय रामानुजाचार्य तुकाराम महाराज अनेक अनेक महान संतांनी भगवान श्रीकृष्णांना ब्रह्मदेवांनी स्वतः त्यांचा भगवान म्हणून स्वीकार केलेला आहे। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जीव, की जीव जीवाचं स्वरूप काय आहे, जीवाचा स्वभाव काय आहे, आणि जीवाचा आणि भगवंतांचा संबंध काय आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात, की अर्जुनाला ज्यावेळी चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात की इमं विवस्वते योगो प्रोक्तवान अहम अव्ययम, की हे ज्ञान मी सूर्यपुत्र सूर्यदेव विवस्वांना पूर्वी दिलेलं, तर अर्जुन एक प्रकारे आपलाच मनात जो प्रश्न आहे तो एकदम लहान मुलासारखा अर्जुन विचारतो, अपरेयम भवतो जन्म परजन्म विवस्वत, की तुमच्यापेक्षा तर विवस्वान लाखो लाखो वर्षापूर्वी होऊन गेले, मग तुम्ही कसं काय त्यांना ज्ञान दिलं, तुम्ही तर माझ्याबरोबर जन्माला आला, पण भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, बहुनी मे गतितानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वानी नस्तम वेद परम तप, की बहुनी मे गतितानी, बहुनी म्हणजे अनेक जन्म तू पण घेतलेस आणि मी पण घेतलेस, पण फरक काय आहे, मला सगळे जन्म लक्षात आहे पण आपल्याला काल काय घडलं या वेळेला लक्षात नाही, आठवावं लागतं, हा जीवामध्ये आणि भगवंतामध्ये फरक आहे। वेदाहम समसितानी वर्तमानानी चार्जुना, की भूत भविष्य वर्तमान तिन्हीचं ज्ञान भगवान श्रीकृष्णांना आहे, पण आपल्याला आपलं ज्ञान फारच मर्यादित आहे, विसरणे हा जीवाचा बद्ध जीवाचा स्वभाव आहे, म्हणून भगवंत अवतरित होतात कशासाठी, गीता सांगतात कशासाठी, स्मरण करून द्यायला, स्मृती स्मृती परत आणून द्यायला. आणि मग भगवंत जीवाचं वर्णन, जीवाचा स्वभाव काय आहे ते सांगतात की नैनम चिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावकं न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. भगवंत फार फार बुद्धिमान आहेत, अर्जुनाला समजेल अशाच भाषेमध्ये वर्णन करतात. मुंबईमधील एक श्यामानंद प्रभू खूप सुंदर मुद्दा सांगत होते की नैनम चिंदंती शस्त्राणि, शस्त्राने अर्जुना चिंदंती कापला जाऊ शकत नाही आत्मा, नैनम दहती पावका अग्निद्वारे त्याला गाळता येत नाही, न शोषित न चैनम क्लेदयत आपो पाण्याद्वारे तो भिजवला जाऊ शकत नाही, वाऱ्याद्वारे त्याला सुकवता येत नाही, म्हणजेच काय आहे तो अविनाशी आहे. असं का सांगितलं? खूप सुंदर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अर्जुनाकडे धनुर्विद्या होती, साधारण नव्हे की एक नुसत्या वर्तुळातल्या वर्तुळामध्ये मधोमध बाण मारायचं असे बाण नव्हते, त्याच्याकडे पर्जन्य अस्त्र होतं, अनेक अग्नीला आवाहन करण्याचं अस्त्र होतं. पण भगवंतांना हा मुद्दा सांगायचा होता, तुझ्या भात्यामधील कुठल्याही बाणाद्वारे आत्मा मरणार नाही, पाण्याचा बाण, आधीचा बाण, कुठलाही बाण आत्म्याला मारू शकणार नाही. जसं त्या क्षेत्रामधील उदाहरणं दिली तर त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला कळू शकतं. डॉक्टरांना डॉक्टरच्या भाषेत सांगावं लागतं, लहान मुलाला लहान मुलाप्रमाणे सांगावं लागतं. तसंच भगवंतांना माहिती होतं अर्जुनाला कुठली भाषा कळते, म्हणून भगवंतांनी हे उदाहरण वापरलं. आणि मग भगवंत सांगतात वासांची जीर्णं यथा विहाय, ज्याप्रमाणे आपण जीर्ण झालेली वस्त्र टाकून देतो, नवीन वस्त्र ग्रहण करतो, त्याच प्रकारे आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पदार्पण करत असतो. देही नोस्तिन यथा देहे कौमारम यौवनम जरा, या देहामध्ये पण आपण लहानाचे मोठे होतो, मोठ्याचे वयस्क होतो, त्याच पद्धतीनं आत्मा तोच राहतो पण शरीर बदलत राहतं. आणि मग भगवंत आत्म्याचं स्वरूप काय ते सांगतात. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन, की आत्मा हा माझा सनातन अंश आहे, की जेव्हा नेहमीच भगवंताचा अंश होता आहे आणि अंश राहील. आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद स्वरूप. आणि जीव विसरतो पण भगवंत आठवण करून देण्यासाठी शास्त्राच्या रूपात स्वतः परत अवतरित होतात, शुद्ध भक्तांना पाठवतात. आणि अशा रीतीनं भगवंत दुसऱ्या अध्यायापासून अनेक वेळा आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात. त्यानंतर भगवंत प्रकृती, तिसरा विषय आहे, त्याचं वर्णन करतात. भौतिक प्रकृती आणि आध्यात्मिक प्रकृती. विशेषतः भौतिक प्रकृती म्हणजे काय? जे तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, या तिन्ही गुणाद्वारे. गुण म्हणजे संस्कृत प्रमाणे आणखीन एक अर्थ आहे की दोरी. या दोरीद्वारे प्रत्येक बद्धजीव या तिन्ही दोऱ्यांद्वारे आपण बांधले गेले आहोत. जसं कळसूत्री कठपुतली असते ती दोऱ्यांद्वारे बांधलेली असते, पपेट शो लहान मुलं बघतात. आणि ते कठपुतलीवाला जसा हलवतो कळसूत्रीवाला तसा ती बाहुली नाचायला लागते. तर तसंच प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रकृती क्रियमाणानी, प्रकृतीनं निर्माण केलेल्या तीन गुणाद्वारे बद्ध जीव खरं तर कार्य करत आहे. स्वतःला तो पहिला शरीर समजतो, ही पहिली चूक तो करतो की मिथ्या अहंकार, की मी हे शरीर आहे आणि या शरीराशी संबंधित जे पण आहे ते माझं आहे. म्हणून सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अशोचानंद व शोचस्व, की तू अशा गोष्टींसाठी शोक करत आहेस ज्या गोष्टींसाठी विद्वान मनुष्य शोक करत नाही. कारण तू ज्या नातेवाईकांसाठी शोक करत आहेस त्या ते नातेवाईक शरीराशी संबंधित आहेत, गेल्या जन्मीचे ते नातेवाईक नव्हते तुझे, या जन्मातले आहेत, म्हणजे हा शोक तुझा व्यर्थ आहे. तसंच आपण पण शारीरिक उपाधीमध्ये असल्यामुळे आपण सर्व शरीराशी संबंधित गोष्टींना वास्तविक समजतो. आणि अहंकार विमूळ आत्मा, स्वतःची ओळख, अहंकार म्हणजे स्वतःची ओळख आपण काय करतो, करता अहम, मी करतोय सगळं जे पण करतोय. खरं तर भगवंत या तीन गुणाद्वारे करवून घेत आहेत. आणि या तीन गुणाद्वारे आपण कसं कार्य करतो, रजगुण आहे त्याद्वारे आपण क्रोध दागावतो, काम म्हणजे इच्छा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आणि ग्रीड जे हाव आहे लोभ की मला आणखीन आणखीन मी कसं मिळवू शकेन. तमगुणाद्वारे आपण हिंसा करतो, क्रूरतेने वागतो आणि असत्य वचन असत्य आचरण करतो. आणि सत्वगुणामध्ये आपण जरा काय म्हणतो शांत संयमी असतो. पण तरी पण हे तिन्ही गुण आहेत, याची तुलना असं केली आहे की चांदीची साखळी, सोन्याची साखळी आणि लोखंडाची साखळी, या तिन्हीद्वारे किंवा तिन्हीपैकी एकानं जरी बांधलं असेल कोणाला तरी ते बंधनच आहे. बरोबर, तुम्हाला विचार सांगितलं तुम्हाला 10 दिवस या खांबाला बांधण्यात येईल, मग सांगा सोन्याचं चांदीची की लोखंडाच्या साखळीनं बांधायचं, काय उत्तर असेल तुमचं? समजा 10 वर्ष बांधणार आहे, 10 दिवस कमी होते, सगळं पुरवण्यात येईल, कुठली साखळी आवडेल? सोन्या दर वाढायला लागलाय. हुशार व्यक्ती काय म्हणाल, तिन्हीपैकी कुठलीच नको, मला बंधन नको आहे. तर मग भगवंत सांगतात की जीवाला स्वतःला हे शरीर समजणं हा खूप मोठा विचित्र प्रकार आहे, कारण जीव स्वभावतः सच्चिदानंद आहे. आणि भले आपले शारीरिक उपाधी कुठलेही असो तरीही शरीर म्हणजे बंधनाचं कारण आहे. म्हणून भगवंत सांगतात मामुपेत पुनर्जन्मम दुःखालयम अशाश्वतम, की जग कसं आहे दुःखालय, दुःखाचं घर आहे आणि अशाश्वत आहे, हे क्षणभंगूर असं जग आहे. पण माम उपेत्य, जर तुम्ही माझी उपासना माझी भक्ती केली तर मी तुम्हाला या कायमच्या या दुःखचक्रातून दुःखसागरातून पार करू शकेन. आणि मग भगवंत सांगतात की भूमी आपो मनो वायू, की या 8 तत्वांनी हे भौतिक जग बनलेलं आहे, की जी पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार अशी सूक्ष्म शरीर. पण इतकंच भगवंत सांगत नाहीत, दुःखालयाचं वर्णन करून भगवंत थांबत नाहीत, भगवंत उपाय देतात. भगवंत काय सांगतात, अपरेय मितस्वन्य प्रकृती विद्धिमय पराम जीवभूत महाबाहो, की अपरेय याच्या पलीकडे देखील एक जग आहे, परतस्मात् भावेषु व्यक्तोव्यक्त सनातन, याच्या पलीकडे या भौतिक जगाच्या पलीकडे आध्यात्मिक जग आहे आणि आपण आध्यात्मिक जगातील रहिवासी आहोत. ऊर्ध्व मूलम अधःशाखम, भगवंत सांगतात की भौतिक जग म्हणजे मूळ, आध्यात्मिक जग जे शुद्ध आहे त्याचं हे भौतिक जग म्हणजे विकृत प्रतिबिंब आहे. शुद्ध प्रेमाचं विकृत प्रतिबिंब इथं कामाच्या द्वारे प्रकट होतं, शुद्ध संबंध आहे ते इथे विकृत होतात. म्हणून अशा धामाला जा, न तद भास येते सूर्य न शशांको न पावका, ते धाम कसं आहे जिथे चंद्र सूर्य, लोड शेडिंगची नाही गरज तिथे नाही, कारण तिथे चंद्र सूर्य सगळेजण स्वयंप्रकाशित आहेत, तिथे 4-4 तास भार निर्माणाचं टेन्शन नको, की तिथे सगळेजण स्वयंप्रकाशित सच्चिदानंद ते धाम आहे. ब्रह्मदेव वर्णन करतात की द्रुमाभूमी चिंतामणी, की प्रत्येक तिथला कण आहे तो चिंतामणी आहे, आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे, पाणी अमृता समान आहे, चालणं हे नृत्या समान आहे, बोलणं हे गायना समान आहे, आणि पूर्ण आनंदमय असं हे धाम आहे. त्याचं देखील भगवंत थोडक्यात गीतेमध्ये वर्णन करतात. आणि त्यानंतर भगवंत त्यानंतर म्हणण्यापेक्षा गीतेमध्ये त्याचबरोबर भगवंत जी अचिंत्य अशी शक्ती आहे काळ त्याचं वर्णन करतात. 11व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दाखवतात. विश्वरूप म्हणजे ज्यामध्ये अर्जुन पाहू शकला की अनेकानेक सहस्रावधी त्यांचे हात आहेत, सहस्रावधी मुख आहेत, आणि अनेक जे रथी महारथी आहेत ते भगवंत स्वतःच्या मुखामध्ये चाललेत. भगवंतांच्या मुखामध्ये सगळेच कौरव आणि पांडव सेनेतील लोक जाताना त्यांना पाहिले आणि भगवान श्रीकृष्ण त्यावेळी म्हणाले कालोमी लोकक्षय प्रवृत्त, की मी काळ आहे आणि मी लोकक्षय घडवून आणतो. आणि ही परीक्षा आहे. प्रभुपाद म्हणायचे, जर कोणी स्वतःला भगवंत म्हणवत असेल तर तो गीता पाठ करू शकेल एक वेळ आणि म्हणेल की बघा मी पण गीता सांगू शकतो. पण तो विश्वरूप दाखवू शकतो का? नाही. विश्वरूप दाखवायला सांगितलं त्याचं खरं रूप उघडं पडतं, मग इतर उघडं पडतं की तो भगवंत नाही आहे. तो कोण आहे? प्रभुपाद स्पष्ट म्हणायचे, स्पष्ट म्हणाले, कारण जे खरे प्रामाणिक भक्त आहेत ते परखड असतात, पण ते पण त्यांचं प्रेम असतं बद्ध जीवांप्रती. प्रभुपाद म्हणायचे की वन हू सेज दॅट आय एम गॉड ही इज नॉट अ गॉड, ही इज अ अदर वे अराउंड, की गॉडच्या आधी तो कोण आहे? डॉग. खरं आहे, खरंच ही श्वानवृत्ती आहे की जो स्वतःला भगवंत म्हणतो तो माणूस म्हणून जगायचं लायकीचं नाहीये, कारण जीव कधीच भगवंत बनू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं भगवंत काळाविषयी सांगतात आणि आपल्याला पण प्रचिती आहे काळाची, की कसे काळाच्या ओघात मोठमोठे लोक जे स्वतःला मी मी म्हणून गेले, नेपोलियन असू दे, हिटलर असू दे, किंवा कितीही मोठा अलेक्झांडर द ग्रेट असू दे, कुठे गेले असते सगळे? काळाच्या ओघात काळाची शक्ती अशी आहे की हिरण्यकशिपू असू दे, रावण असू दे, सगळे जण काळाच्या ओघात काळाच्या काळ सर्पाच्या जबड्यामध्ये गिळंकृत केले जातात, भस्मसात होतात. तरी काळाची प्रचंड शक्ती आहे. पण हा काळ आहे हा सनातन आहे आणि काळ ही भगवंतांची एक शक्ती आहे. मग विचार करा भगवंत किती शक्तिशाली असतील. आणि आध्यात्मिक जग आहे ते काळाच्या पण पलीकडे आहे, ते काळाच्या पण पलीकडे असं ते दिव्य असं जग आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की पुढे त्रैगुण्या विषया वेद निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. या तीन गुणांच्या, ज्या भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत त्याच्या हा पलीकडे तू जा. त्रैगुण्य विषया वेदा, वेदामध्ये प्रामुख्याने तीन गुणांचं वर्णन येतं, पण तू तिन्ही गुणांच्या पलीकडे जायला शिक आणि द्वंद्वाच्या पण पलीकडे जायला शिक, मग तुला खरी समाधान आणि शांती मिळेल. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मविद्या विनिवृत्त कामा द्वंद्वेर विमुक्ता, द्वंद्वापासून जो विमुक्त आहे तो काय? गच्छंत मूढा पदम अव्ययम तत्. पदम म्हणजे कुठलं पद? आजकाल सगळेजण पदासाठी भांडतात, पण हे पद भगवंत कोणतं सांगतायत? अव्यय पद. अव्यय म्हणजे ज्याचा व्यय, ज्याचा नाश कधी होत नाही. इथलं पद किती आहे? म्हातारे झाले तरी लोक खुर्ची जोडत नाहीत, पण काळ त्यांच्या ते शरीराचं आहे ते हिरावून घेतो. पण अव्यय पद म्हणजे काय? जे आपलं शाश्वत स्थिती आहे, भगवंतांची भक्तिमय सेवा करून भगवंतांच्या धामामध्ये त्यांची सेवा करणं, ते अव्यय पद कुणाला प्राप्त होऊ शकतो? जो द्वंद्वातून पलीकडे गेलाय, निर्माण न मोहा, जो मान आणि मोह याच्या पलीकडे गेलेला आहे, त्याला ते पद प्राप्त होऊ शकतं. आणि विशेष करून प्रामुख्याने गीतेमध्ये आपण पाहतो कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाचं वर्णन येतं. कर्मयोग म्हटल्यावर बऱ्याच लोकांना खूप आनंद होतो, ते म्हणतात कर्मण्येवाधिकार असते, आम्हाला गीता कळली आहे, एकच विधान आम्हाला पुरेसं आहे, कर्मण्ये व अधिकार असते, कर्मावर कर्म करणं एवढाच आपला अधिकार आहे. पुढचं फार लोक, फार कमी लोक लक्षात ठेवतात, मा फलेषु कदाचन, की फळाची अपेक्षा करण्याचा तुझा अधिकार नाही. आणि ते काय, कोणत्या पद्धतीचा मतप्रवाह असतो त्यांचा? की वर्क इज वर्शिप, कर्म हीच पूजा आहे. पण इतकंच जर भगवंतांना सांगायचं असतं तर 18 अध्याय 700 श्लोकांची काय गरज होते? भगवंतांना समजत नाही का? एवढंच जर मला अर्जुनाला द्यायचं असेल तर एवढी पाळणा आम्ही कशाला लावू? भगवंत थोडक्यात बोलू शकले असते. जे वेदांत सार 700 श्लोकात सांगू शकतात, तर 700 श्लोकाचं सार मग त्यांनी एका श्लोकात दिलं असतं, कर्मण्येवाधिकार असते नाही. पण कर्म कसं कर याचं विज्ञान भगवंत सांगतात. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोयम कर्मबंधना, यज्ञासाठी तू कर्म कर. यज्ञ म्हणजे काय? भगवंतांची प्रसन्नता. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण कर्म केलं पाहिजे. यत् करोषी यद् अश्नासि यद् जुहोसि ददासि यत्. जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही दान देतोस, जे काही हवन करतोस, जे काही करतोस ते तू मला अर्पण कर। म्हणजे कोणतेही कर्म भक्ती होत नाही। जे कर्म भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं जातं ते कर्म म्हणजे मग तो योग होतो। योग म्हणजे काय? जोडणे, आपला आणि भगवंतांचा संबंध जोडणे। पण भगवंतांचा उल्लेखच नसेल आणि नुसतंच कर्म केलं तर ते कर्मयोग ठरत नाही। भगवंतांची संबंधित ते कर्म असेल, भगवंतांनी मान्यता दिलेलं ते कर्म असेल आणि ते जर भगवंतांना अर्पण केलं तर मग तो खरा कर्मयोग आहे। आणि मग पुढे भगवंत अष्टांग योग आणि विशेष करून ध्यान योगाचं वर्णन करतात। आणि मग 6व्या अध्यायात ध्यान योगाचं वर्णन केल्यावर 6व्या अध्यायाच्या शेवटी अंततः भगवंत सांगतात, 6व्या अध्यायात इतर ठिकाणी सांगतात, तू योगी बन अर्जुना, तर सर्वश्रेष्ठ योगी मला कोण प्रिय आहे ते अर्जुनाला 6व्या अध्यायाच्या शेवटी सांगतात। योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मन, सर्व योगींमध्ये श्रेष्ठ योगी कोण आहे? मद्गतेन अंतरात्मन, जो सतत माझ अंतरामध्ये आतून सतत माझं स्मरण करतो तो खरा योगी आहे। आणि ज्ञान योगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याचदा लोक असा प्रचार करतात, कर्मयोग कोणासाठी आहे? ज्यांना काम करायला आवडतं त्यांना कर्मयोग, ज्यांना जे बुद्धिमान आहेत ज्ञान योग त्यांच्यासाठी, आणि जे भावुक आहेत त्यांच्यासाठी काय जमत नाही ना, रडायला आवडतं देवासमोर बसून करा भक्तियोग, एक टाळ घ्या आणि भक्तियोग रडा की देवा तू माझ्यापासून दूर आहे मी तुझ्यापासून दूर आहे असं काहीतरी भजन म्हणा, नाही हा भक्तियोग नाही आहे। भक्तियोग सगळ्या योगाचं खरं तर सार आहे भक्तियोग, ते भगवंतांनी सांगितलं, मी स्वतः म्हणत नाही। भक्तियोग ज्ञान योगामध्ये भगवंत सांगतात खरा ज्ञानी कोण आहे, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिति स महात्मा सुदुर्लभा। बहुनाम जन्म नामंते, अनेक अनेक जन्मानंतर अनेक अनेक ज्ञान प्राप्त केल्यानंतर ज्या व्यक्तीला कळतं की वासुदेव हा सर्वम इति, सगळं काही कोण आहे, सर्वाचं सार कोण आहे, वासुदेव, तो महात्मा, त्याला भगवंत काय म्हणतात? भगवंतांच्या दृष्टीनं तो महात्मा आहे। आणि तो कसा आहे? सुदुर्लभा, दुर्लभ म्हणजे आपल्याला माहितीये दुर्मिळ, पण सुदुर्लभा म्हणजे अतिशय दुर्मिळ। तर भगवंतांच्या दृष्टीनं अशी व्यक्ती फार दुर्मिळ आहे। मनुष्याणां सहस्त्रेषु भगवंत सांगतात पण भगवंत स्वतः सांगतात की मग वासुदेवा सर्वमिती असे लोक कोण आहेत ज्यांनी भगवंतांना जाणलंय किंवा कोण जाणू शकतं? भक्त्या माम अभिजानाती, लगेच भगवंत सांगतात अभिजानाती म्हणजे जाणू शकतो कोण? भक्त्या, भक्तीद्वारे मी जाणला जाऊ शकतो आणि इतर कोणत्याही मार्गाद्वारे मी जाणला जाऊ शकत नाही। भक्त्या त्वनन्य या शक्या, की भक्तीद्वारेच मी जाणला जाऊ शकतो। आणि मग अर्जुनाला ते स्पष्टपणे आज्ञा देतात, मन मला भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, हे अर्जुना माझा भक्त हो मद्याजी माझ्या प्रती पूजा अर्पण कर, मद्याजी माम नमस्कुरु मला नमस्कार कर, का मामय वैश्यसी सत्यम ते प्रतिजानी प्रियोति मे, कारण हे मी तुला प्रतिज्ञेने सांगतो का, कारण तू मला अत्यंत प्रिय आहे। जसं एखादी प्रिय व्यक्ती असेल त्यालाच आपण हृदयातील गोष्ट सांगतो, तसंच भगवान श्रीकृष्णांना सर्वात प्रिय कोण आहेत? अर्जुनासारखे भक्त। म्हणून भगवान श्रीकृष्ण सर्वात जे रहस्यमय विज्ञान आहे ते अर्जुनाला सांगतात की जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वत, की जर या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर भगवंतांनी खूप सोपा मार्ग सांगितलाय। कोणता मार्ग आहे हा? जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वत, भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांचं कर्म हे दिव्य आहे हे जाणणं। म्हणजे सोप्या भाषेमध्ये की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी जन्म घेतात तो जन्म नसून तो अवतार आहे। भगवंतांच्या जन्माला आपण अवतार म्हणतो कारण भगवंत स्वतःच्या संभवामी आत्ममायया, भगवंत म्हणतात मी आत्ममायेनं स्वतःच्या इच्छेनं ठरवतो की मी कुठे जन्म घेणार आहे, माझं जन्माचं कार्य काय आहे आणि मी माझं कार्य कधी संपन्न करून परत जाणार आहे. या सगळ्यावर भगवंतांचं नियंत्रण आहे. आपल्या बाबतीत तसं आहे का? आहे का असा कोण माई का लाल की जो जन्माला आला आहे आई मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे? नाही. आपल्या आपण बद्ध जीव आहोत. कर्मणा दैव नेत्रेण जंतु देह उपपद्यते. कर्माच्या गहन गतीमुळे आपण एका मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट होतो. फार माहित नाही कर्माची काय गती आहे, त्यामुळे आपण कोणत्या ठिकाणी येतो. पण भगवंत स्वतःचे आई वडील निवडतात, स्वतःचं कार्य काय आहे, म्हणून त्यांचं कर्म कसं आहे दिव्य. म्हणजेच त्यांच्या कर्माला आपण म्हणतो लीला. लीला म्हणजे काय? की भगवंत स्वतःच्या इच्छेने ते करतात एखादं कार्य, त्याच्यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण असतं. आणि हे जो जाणू शकतो त्याला देह सोडल्यानंतर भगवंतांचं धाम प्राप्त होतं. का भगवंत इतक्या वेळा सांगतात की तुला हे कळल्यावर भगवत धाम मिळेल, हे केलं अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जर अंतकाळी माझं स्मरण केलंस तर तुला माझी माझं जे धाम आहे ते प्राप्त होईल. एखादी गोष्ट वारंवार थोड्या वेळामध्येच वारंवार सांगितली जाते म्हणजे त्यावर जोर द्यायचा असतो. म्हणजे भगवंतांची ही इच्छा आहे की भगवंतांची जी आपण लेकरं आहोत त्यांनी सगळ्यांनी आपण भगवंतांच्या धामाला प्राप्त व्हावं. जसं एक भक्त सांगत होते की ख्रिश्चन प्रामाणिक ख्रिश्चन धर्मप्रसारक होता आणि त्याने ठरवलं की आपण सगळ्या धर्मशास्त्र आहेत त्यांचा प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारे काय म्हणतो पक्षपात न करता आपण त्याचं अध्ययन करायचं एकदम सरळ मनानं. त्याने कुराण वाचलं, गीता वाचली, बायबल वाचलं आणि संपूर्ण गीता वाचलं त्याचा निष्कर्ष काय होता कल्पना आहे? त्याने गीतेला सुंदर नाव दिलं त्याच्या आकलनाप्रमाणे की कॉल ऑफ कंपॅशन, की भगवंतांची करुणेची हाक आहे. भगवंत काय करतायत? करुणेनं आपल्या मुलांना बोलवतायत, पुकारतायत की तुम्ही परत माझ्याकडे या, परत माझ्या दिव्य धामाला प्राप्त व्हा. आणि संपूर्ण गीतेचं सार मग भगवंत 18व्या अध्यायात सांगतात. काय आहे ते सार? सर्व धर्मांतरित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं तां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माशुचः. की संपूर्ण गीतेचं सार या 18व्या अध्यायातील श्लोकामध्ये येतं की हे अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य. सर्व जे धर्म आहेत, स्वभाव धर्म, राष्ट्रधर्म, शरीर धर्म, मनोधर्म, जे पण धर्म असतील परित्यज, त्याग करून टाक, त्याचा सोडून दे. आता काय कर? माम एकम, मला एकट्याला शरणम रज, शरण ये. आणि त्याचा परिणाम काय होईल? मला शरण आल्याचा अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. मी तुझी सर्व पापांपासून सुटका करेल, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल. आणि एवढे म्हणून पण कदाचित थोडी भीती राहू शकेल. समजा मी सगळं सोडलं, भगवंत म्हणतात मी तुला मुक्त करू शकेल, पण समजा जमलं नाही तर काय? भगवंत गॅरंटी देतात मा शुच, भयभीत होऊ नको, संकोच करू नको. जे भगवंत हे म्हणतात त्यावेळी खरंच त्यामध्ये तथ्य आहे. कारण अंतिम शरणागतीचं जे ध्येयवस्तू किंवा विषयवस्तू ते म्हणजे भगवंतच आहेत. तर म्हणून संपूर्ण गीतेचा सार आहे शरणागती, की माम एकम शरणम रज. भगवंत आपल्याकडून शरणागतीची अपेक्षा करतायत. आणि खरं तर आपण कुणावर ना कुणावर तरी विसंबून असतोच. बघा, लहानपणी आपण आईवर वडिलांवर अवलंबून असतो, मोठेपणी आपण नोकरीवर अवलंबून असतो, म्हातारपणी काठीवर आणि मुलांवर अवलंबून असतो. अशा पद्धतीने आपण प्रत्येक जण बँक बॅलन्स म्हणा, रिटायरमेंट स्कीम्स, प्रत्येक ठिकाणी आपण आश्रय शोधत असतो. पण हा आश्रय क्षणिक आहे, केवळ देहापुरता मर्यादित आहे. पण भगवंताचा आश्रय आपल्याला समाश्रितम पदपल्लवम प्लवम, भगवंतांच्या चरणाचा आश्रय आहे तो आपल्याला भवसागरातून पार करून भगवंतांचा शाश्वत सेवेमध्ये आनंदाच्या सेवेमध्ये आपल्याला संलग्न करू शकतो। म्हणजे शरणागती स्वीकारायची कशी, कशी शरणागत व्हायचं, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गीतेचं श्रोता। गीतेचं ज्यांनी श्रवण ध्यानपूर्वक केलं, कोण? साक्षात अर्जुन। अर्जुनाचा जो निष्कर्ष आहे तोच निष्कर्ष जर आपला असेल तर आपली ती शरणागती परिपूर्ण आहे। सुरुवातीला अर्जुन काय म्हटला की मी युद्ध करणार नाही, मी मोहित झालेलो आहे, मला माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे समजत नाही आहे। मग भगवंतांनी गीता सांगितली, भगवंत काय म्हणाले, ऐकलंच पाहिजे म्हटलं नाही, यथा इच्छसी तथा करू, मी सांगितलंय तुला जे करायचं आहे। भगवंत नेहमी जीवाला जे अल्प स्वातंत्र्य आहे ते नेहमीच प्रदान करतात, कधीही त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही। पण अर्जुनाने त्या अल्प स्वातंत्र्याचा योग्य वापर केला। अर्जुन काय म्हटला, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादा मयाच्युता स्थितो सीमे गत संदेह करिष्ये वचनं तव। नष्टो मोहा, खूप सुंदर हाच निष्कर्ष आपला असला पाहिजे। नष्टो मोहा, माझा मोह नष्ट झालेला आहे। स्मृती लब्ध्वा, माझी स्मृती हरवलेली, पण आता मला स्मृती म्हणजे स्मरण मला आलं आहे, भानावर आलं, मी आता ताळ्यावर आलं। स्मृती लब्ध्वा कुणामुळे, त्वत् प्रसादात, प्रसाद तुमच्या कृपेनं, हे अच्युता। स्थितोसी मे गत संदेह, माझा संदेह दूर झाला आहे, स्थित मी आता स्थिर झालेलो आहे। आणि पुढचं जे विधान आहे ते खूप खूप महत्वाचं आहे, करिष्ये वचनम तव, मी तुमच्या वचनांचं पालन करेन, मी युद्ध करेन, पण कसं, माम अनुस्मर्य, तुमचं स्मरण करत मी धर्मासाठी युद्ध करेन। आणि याचं अर्जुनानं तंतोतंत पालन केलं। तर तीच आपली अभिलाषा असली पाहिजे की आपण अर्जुनाप्रमाणे भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेऊन अर्जुना भगवंतांची वचनं आपल्या जीवनात उतरवली पाहिजेत। तर म्हणून गीता हा सर्वात व्यावहारिक, वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध असा ग्रंथ आहे की जो अर्जुनानं पालन केल्यावर अर्जुनाला जे फळ प्राप्त झालं, अर्जुन जसा स्थिरावला, तोच परिणाम आपल्याला देखील आज प्राप्त होऊ शकतो। कोण म्हणजे आता कुठे भगवंत, आमच्या गाडीवर कुठे भगवंत पुढे बसून सांगतात गीता आपल्याला हे बघा तू असं कर तसं कर, नाही भगवंत नाही आहेत, नाही भगवंताची वाणी आणि भगवंत याच्यामध्ये काही फरक नाही। गुरु शिष्य परंपरेच्या कृपेमुळे भगवंत सांगतात एवं परंपरा प्राप्तम, हे ज्ञान परंपरेतून स्वीकारलं पाहिजे आणि परंपरेच्या कृपेमुळे हे ज्ञान जसं आहे तसं आपल्याला प्राप्त होतं। हे गुरु शिष्य परंपरेचं योगदान आहे आणि हे ज्ञान आपल्याला आज देखील प्राप्त होऊ शकतं। ज्यावेळी आपण गीतेचं अध्ययन करतो आणि त्याच्या तत्वांचं जीवनात पालन करायचा प्रयत्न करतो, स्वतः भगवंत वैयक्तिकरित्या आपल्याला मार्गदर्शन करत आहे। मग ते कळतो अथवा न कळतो हा केवळ श्रद्धेचा निष्ठेचा प्रश्न आहे। तर म्हणून भगवंतांनी सर्वांना समान संधी उपलब्ध केली आहे त्यांच्याप्रती शरणागत व्हायची। म्हणून जो निर्णय आहे तो आपला आहे की आपण किती प्रमाणात शरण जायचं। तर म्हणून ज्यावेळी आपण गीतेचं जीवनामध्ये पालन करू आणि विशेष करून श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे आज आपल्याला काहीही पात्रता, पूर्व पात्रता नसताना गीता जगण्याची संधी मिळते। प्रभुपादांनी केवळ गीतेवर तात्पर्य लिहिले नाहीत, एक असा समाज असं घर बांधलं ज्यामध्ये आपण गीता जगू शकतो। डोळ्यासमोर जिवंत उदाहरणं त्यांनी दिली की जे लोक गीता भगवद्गीता जगत आहेत, केवळ बोलत आहेत नाही, जे जगत आहेत गीतेच्या तत्वांना, ज्यांनी आपल्या जीवनाचं केंद्र ठरवलेलं आहे। तर हे फार मोठे श्रील प्रभुपादांचे आपल्यावर कधी न परतफेड करता येण्यासारखे उपकार आहेत। आणि विशेष करून आजच्या या गीता जयंतीच्या पवित्र तिथीच्या दिवशी आपण आज हीच तीव्र प्रार्थना केली पाहिजे की श्रील प्रभुपादांनी जी भगवद्गीता लिहिली आहे, अनेक लोकांनी गीतेवर तात्पर्य लिहिली, भाष्य केली आहेत, परंतु दुर्दैवानं बऱ्याच लोकांनी स्वतःची मतं त्यामध्ये मांडल्यामुळे अनेक लोकांचा मार्गदर्शन होण्याच्या ऐवजी दिशाभूल झाली आहे. कोणी त्याचा राजकारणासाठी वापर केला, कोणी त्याचा वेगवेगळ्या स्वतःची मतं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापर केला. पण श्री प्रभुपादांनी जी गीता दिली ती जशी आहे तशी आहे, कारण ती लोकांना खरं जो भगवंतांना एकच त्याचा आपण हे करू शकतो कसोटी, की गीता सांगितल्यावर अर्जुनाला जो परिणाम झाला तोच आपल्याला जर गीता वाचायला मिळाला तर ती खरी गीता आहे. तर श्री प्रभुपादांनी जी गीता लिहिली असे अनेक मी तुम्हाला उदाहरणं दाखवू शकतो किंवा तुम्ही पण पाहिली असतील. जे लोक कधीही भक्तांना भेटले नाहीत, जे कधीही कुठल्याही हरे कृष्णाच्या मंदिरामध्ये गेले नाहीत, पण केवळ श्रील प्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तशी सुदैवानं त्यांच्या हाती पडल्यामुळं, त्यांनी त्याचं प्रामाणिकपणे अध्ययन आणि पालन केल्यामुळं अर्जुनाच्याच निष्कर्षाला ते प्राप्त होऊ शकले, भगवंतांचं ते स्मरण करू शकले. गीतेचा हाच खरा काय म्हणतो महिमा आहे की ही गीता वाचल्यावर आपल्याला कळतं की काय केलं पाहिजे. सततम कीर्तयंतो माम, की आपल्याला सतत भगवंतांचं स्मरण करायचं आहे. आणि विशेष करून चैतन्य महाप्रभूंच्या या आंदोलनात चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सोपी विधी दिली आहे, गीतेचं व्यावहारिक आचरण करायची. खूप सोपं, कीर्तन नृत्य प्रसाद आणि थोडस तत्वज्ञान, भक्तांचं सानिध्यान येऊन भगवंताच्या पवित्र नावाचं कीर्तन करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, भगवंतांच्या आनंदासाठी नृत्य करायचं. भगवंतांचा प्रसाद यज्ञ शिष्ट म्हणतात, भगवंतांनी सांगितलं भगवंतांना अर्पण केलेला महाप्रसाद स्वीकारायचा, भक्तांच्या संगतीत यायचं, मच्चिता मद्गता प्राण, एकमेकांमध्ये कृष्ण कथा करायची. आणि हे करत राहिल्यावर आपल्याला गीतेचा अंतिम निष्कर्ष आहे तो प्राप्त होऊ शकेल. आणि अंतिम श्लोकामध्ये संजय स्वतःचा निष्कर्ष देतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयादिती ध्रुवादिती मतुर्मम, ज्या ठिकाणी सर्व योगी सिद्धींचे ईश्वर आहेत, योगेश्वर श्रीकृष्ण आहेत, जिथे पार्थ अर्जुन जे धनुर्धर आहेत तिथे काय आहे, तीन गोष्टी हमखास असतातच. कोणत्या तीन गोष्टी? श्री म्हणजे संपत्ती, विजय आणि नीती. बऱ्याच जण घाबरतात, अहो युद्धाचं चित्र आम्ही घरात राहिल्यावर घरात महाभारत घडत नाही ना. बऱ्याचदा आम्ही स्टॉलवर हे चित्र लावलं असतं, लोक विचारतात की हे चित्र घरात ठेवल्यावर महाभारत घडत नाही ना, घरात भांडणं होत नाहीत ना. त्यांना आपण शेवटचा गीतेचा श्लोक लावायचा, सांगायचा की हे बघा इथे श्रीकृष्ण आहेत अर्जुन आहेत, हे दोघे एकत्र असल्यावर काय घडतं, तीन गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर हे घ्या, श्री संपत्ती पाहिजे आहे का, विजय पाहिजे आहे का आणि नीती, या तीन गोष्टी हव्या असतील तर मग भगवद्गीतेला आणि या चित्राला घरी स्थान द्या. तर म्हणून आपण अशा पद्धतीनं गीतेच्यावर आधारित जीवन जगायचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील या गोष्टी प्राप्त होतील. आणि सर्वोच्च जे गीतेचं अंतिम निष्कर्ष आहे की अंतिम शरणागती, ती प्राप्त होऊन आपलं जीवन देखील कायमचं आनंदी समाधानी आणि भगवत भक्तिमय होऊ शकतं. धन्यवाद. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, श्री कृष्णार्जुन संवाद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय.